आजचे दैनिक सुभक्ती परपोत 6 फेब्रुवारी. येथे निंदा तेथे प्रतिफळ. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देते. ज्याची पाने कोमजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. स्तोत्र 1:3. स्तोत्रसहिता 1:3 मधील हे अभिवचन कशा प्रकारे ख्रिस्ताकडे इशारा करते. अभिवचन असे म्हणते, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. नीतिमान लोक जे काही हाती घेतात ते सिद्धीच जाते. हा अति भाबडेपणा आहे की निर्विवाद सत्य. आपल्याला या जीवनात दुष्टांची नक्कीच भरभराट होताना दिसून येते. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नकोस. स्तोत्रसहिता 37:7. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे. मलाखी 3:15. तर नीतिमानांना मात्र या जीवनात पुष्कळ संकटातून जावे लागते, आणि त्यांच्या चांगुलपणाचे प्रतिफळ त्यांच्याशी गैरवर्तन करून दिले जाते. जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो तर देवाने हे शोधून काढले नसते काय? तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे. कापयाच्या मेंढरांसारखे आम्हाला गणतात. स्तोत्रसहिता 44:20-22. स्वतः स्तोत्रकर्त्यांना याची जाणीव होती. आम्ही एखाद्या अशा गोष्टी विरोधात आरडाओरड करत नाहीये ज्याविषयी त्यांना पूर्वीपासून कल्पना नव्हती. यास्तव जेव्हा स्तोत्रकर्ता म्हणतो जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते, तो त्याचा अतिभाबडेपणा नाही. तर ज्या गोष्टी त्याला या जीवनात अंधुक दिसून येतात त्याद्वारे तो मृत्यूनंतरच्या जीवनाकडे इशारा करतो, जिथे आपण केलेल्या सर्व गोष्टींचे खरे प्रतिफळ म्हणजे खरी समृद्धी प्रगट केली जाईल. पावलाची विचारसरणी हीच होती. प्रथम तो मृत्यूवर ख्रिस्ताच्या विजयाचे स्तुतिगान करतो. अरे मरणा तुझी नांगी कोठे? जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. 1 कुरिंथ 15:55-57. मग तो असा अर्थ काढतो की या विजयामुळेच विश्वासणाऱ्यांनी केलेले प्रत्येक श्रम सिद्धीस जाईल. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. 1 कुरिंथ 15:58. जेव्हा एखादी गोष्ट व्यर्थ जात नाही म्हणजेच ती सिद्धीच जाते. ज्या अर्थी ख्रिस्त आमचा प्रतिस्थापक म्हणून मरण पावला म्हणून त्या अर्थी त्याने या गोष्टीची खात्री दिली की शेवटी प्रत्येक सत्कृत्य सिद्धीच जाईल. प्रत्येक जण जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. 6:8. जेव्हा लोक तुमची निंदा करतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. 5:11-12. येथे निंदा केली स्वर्गात प्रतिफळ मिळेल. जुन्या करारात जी गोष्ट अतिभाबळेपणाची वाटते, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते, ती ख्रिस्ताच्या कार्याकडे आणि पुनरुत्थानाच्या निर्विवाद सत्याकडे इशारा करते. कॅथरीना फॉन श्लेगेच्या त्या महान भजनातील शब्दांप्रमाणे, हे माझ्या जीवा शांत बैस, हे माझ्या जीवा शांत बैस, तू तुझ्या येशूकडून भरून पावशील, तो सर्व आपल्या पूर्णत्वातून देतो.